श्रीमद् भगवद गीता अध्याय एक श्लोक 30। न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मना, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव। मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही। मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे। हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत। तात्पर्य: अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता। भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते। भयम द्वितीयाभिनिवेशतः स्यात। श्रीमद् भागवत स्कंद 11 अध्याय 2 श्लोक 37। ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते। अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व यामुळे शत्रूंवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता। निमित्तानी विपरीतानी हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत। जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय। प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते। परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही। श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता। एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे। बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात। अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल।